कुण्डलीकवरदेहाल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। आज अपन 10व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। 9वा विलक्षण असा अध्याय आपण पाहिला। मागच्या रविवारी आपल्या इथं 3 तासाची ध्यानाची बैठक होती। खरं म्हणजे आपल्या प्लॅनरमध्ये आज 3 तासाची ध्यानाची बैठक आपण योजलेली आहे आणि मागच्या रविवारी प्रवचन लिहिलेलं होतं। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळं मला जुन्नरला जायचं होतं आणि प्रवचनामध्ये 3 आठवड्याचा खंड पडू नये म्हणून ही 3 तासाची ध्यानाची बैठक मागच्या रविवारी आपण घेतली। नाहीतर मागच्या रविवारी स्वामीजींची प्रवचनाची ध्वनिचित्रफीत, आज 3 तासाची ध्यानाची बैठक आणि पुढच्या रविवारी प्रवचन असं करायला लागलं असतं। आपण पाहिलं की 9व्या अध्यायामध्ये जे अनेक महत्वाचे विषय येऊन गेले त्याच्यामध्ये 8व्या अध्यायापर्यंत सांगितलेलं जे आत्मज्ञान होतं आणि आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची जी साधनं सांगितलेली होती त्याच्या व्यतिरिक्त 9व्या अध्यायामध्ये मुख्य विषय असा सुरू झाला की हे जे ज्ञान आहे हे ज्ञान जगताच्या ज्ञानाशी जगताशी जमून कसं घ्यायचं। बंद खोलीमध्ये आत्मज्ञान झाल्यानंतर दार उघडून जेव्हा बाहेर येतो तेव्हा जगत या नावाचा पदार्थ जेव्हा दिसायला लागतो, अनेक प्रकारच्या व्यक्ती दिसायला लागतात, प्रकृती दिसायला लागतात, मोह लोभ निर्माण होईल अशी परिस्थिती समोर येऊन ठाकते, तेव्हा त्या ज्ञानाची, एकांतात संपादलेल्या ज्ञानाची गडबड उडू शकते। म्हणून 9व्या अध्यायामध्ये प्रथमतः मानुषी रूप धारण केलेल्या अशा परमात्म्याची अवगणना न करता त्याला भजावं असं सांगितलेलं आहे। त्याच्या अंतर्यामी परमात्मा पाहण्याची दृष्टी विकसित करावी असं सांगितलेलं आहे। तर या 10व्या अध्यायामध्ये सृष्टीमधील ठळक ठळक पदार्थ प्राणीमात्र यांच्या ठिकाणी परमात्मा पाहायला शिकवलेलं आहे। 9वा अध्याय मुख्यतः अव्यक्त अशा मूळ परमेश्वरापासून व्यक्त असं जगत निर्माण झालं आणि या व्यक्त अशा जगतामध्ये निर्माण झालेलं जे मानुष रूप आहे तेही परमात्म्याचंच स्वरूप जाणावं असं असल्यामुळं त्याची अवगणना न करता चित्तशुद्धीपूर्वक परमेश्वर भावानी अशा परमात्म्याची निरंतर सेवा करावी आणि ही सर्व कर्म भगवंताला अर्पण करावी असा एक संदेश 9व्या अध्यायाने दिला। तर 10व्या अध्यायामध्ये जगामध्ये प्रगट झालेल्या परमेश्वराचं पायरी पायरीनी ग्रहण कसं करावं याचा एक पदार्थ पाठ या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेला आहे। हिंदू धर्मामध्ये जी मूर्तीपूजा आली त्या मूर्तीपूजेची देखील सुरुवात या विभूती योगापासून मुख्यतः निर्माण झाली. भगवंतांच्या आधी देखील मूर्तीपूजा होती, पण मूर्तीपूजेचं जे तत्व होतं ते तत्व भगवंतांनी विस्ताराने या अध्यायापासून सांगितलं. आज महाशिवरात्र आहे आणि जेव्हा रामही नव्हते आणि जेव्हा कृष्णही नव्हते तेव्हापासून शंकर हे दैवत अत्यंत प्रसिद्ध असं आहे. मूर्तीपूजा आम्हाला नवीन नाही, पण मूर्तीपूजेचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान सुसूत्र पद्धतीने या 10व्या अध्यायामध्ये मांडलं गेलं. उदाहरणार्थ शस्त्रधाऱ्यांमध्ये राम मी आहे, कृष्ण मी आहे, विष्णू मी आहे, गाय माझंच स्वरूप आहे, गंगा माझं स्वरूप आहे, हिमालय माझं स्वरूप आहे, असं जेव्हा भगवंतांनी सांगितलं तेव्हापासून जास्ती करून या सर्व प्रतीकांना पूजनाचं असं स्वरूप प्राप्त झालं. या अध्यायाच्या सुरुवातीला परमात्म्याच्या उत्पत्तीचं ज्ञान देव आणि महर्षी देखील जाणत नाहीत असं भगवंत म्हणतात. याचं कारण देव आणि महर्षी यांचं आदि कारण मी आहे असं भगवंत म्हणतात. देव आणि महर्षी यांची उत्पत्ती परमात्म्यापासून होते, त्यामुळं उलट फिरून आपल्या जन्माच्याही आधीच्या गोष्टी देव आणि महर्षी देखील जाणत नाहीत. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मूल जसं आईचं वय जाणू शकत नाही तसं देव आणि महर्षी देखील परमात्म्यापासून निर्माण झालेले असल्यामुळं ते बाकी सर्व जरी जाणत असले तरी परमात्म्याला जाणू शकत नाहीत, परमात्म्याचा आदी ते जाणू शकत नाहीत. भगवंत असं म्हणतात की यो माम अजम अनादींच वेत्ती लोक महेश्वरम असमूढ समर्त्येषु सर्व पापही प्रमुच्यते. मी म्हणजे परमात्मा पृथ्वी आदी सर्व लोकांचा महान असा ईश्वर असून मला जन्म नाही आणि मला आदी म्हणजे आरंभ नाही असं जो जाणतो असमूढ समर्त्येषु सर्व पापैही प्रमुच्यते, तो मनुष्यांमध्ये मोह विरहित होऊन सर्व पापांपासून मुक्त होतो. परमात्म्याला जो अज आणि अनादी आहे आणि सर्व लोकांचा महान ईश्वर आहे असं जो जाणतो तो परमात्म्याला अशा तऱ्हेने जाणायच्या आधी आपल्या आत असणारा परमात्मा जो अनादी आहे अव्यय आहे असा जाणतो. आणि आत्म्याच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी परमात्म्याला जाणल्यामुळं सर्व जगताच्या ठिकाणी भरून राहिलेल्या परमात्म्याचं त्याला व्यापक असं ज्ञान होतं आणि त्यामुळं तो मोह विरहित असा होतो. आपल्या अंतर्यामी परमात्म्याला जाणल्यामुळं आणि जगताच्या ठिकाणी देखील परमात्म्याला जाणल्यामुळं तो मोहविरहित होतो. एका बाजूनी त्याची देहबुद्धी जाते, कर्तव्य आणि अकर्तव्य, काय करणीय आहे आणि काय करायचं नाही याच्या संबंधी निर्णय घेताना जे जड जातं देहबुद्धीमुळं त्याच्याऐवजी तो कर्तव्य कर्म निर्धास्तपणाने करतो. कर्म आणि अकर्म याच्या संबंधीचा मोह, कर्तव्य आणि अकर्तव्य याच्या संबंधीचा त्याचा मोह नाहीसा होतो. कर्मफळाच्या बाबत निर्माण होणारा जो मोह आहे त्या मोहापासून त्याची सुटका होते. तसंच 9व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे मनुष्यातल्या ईश्वरत्वाची अवगणना करण्याचा मोह दूषण देत असतो. कोणी बुद्धीनी कमी आहे, कोणी वेडा आहे, कोणी मूर्ख आहे, कोणी युसलेस आहे, अशा प्रकारे अशी अवगणना करण्याचा मोह त्याचा नाहीसा होतो. देहबुद्धी नाहीशी झाल्यामुळं पाप पुण्य स्वार्थ परपीडा निर्माण करण्याचा असा त्याचा प्रकृतिगत स्वभाव देहबुद्धीमुळे निर्माण झालेला नाहीसा होतो. कर्तव्य अकर्तव्य निर्णयाबद्दलचा मोह गेल्यामुळे घोर कर्म करत असताना आपण पाप कर्म करतो आहोत असा भाव नाहीसा होतो. अर्जुनाचा तोच भाव होता ज्या भावामुळे भगवद्गीता सांगायला सुरुवात झाली. कर्मफळाच्या संबंधीचा मोह गेल्यामुळे अनिष्ट फळ प्राप्त होईल तेव्हा जी कुचंबणा होते, तारांबळ उडते, ते कर्मच नको असं वाटायला लागतं, ती वृत्ती नाहीशी होते आणि मनुष्यातल्या ईश्वरत्वाची अवगणना करण्याचा मोह नाहीसा झाल्यामुळं अहंतायुक्त असा व्यवहार संपून जातो. म्हणून यो माम अजम अनादिंच वेत्ती लोक महेश्वरम असमूढ समर्त्येषु सर्व पापही प्रमुच्यते, तो मोहरहित होतो आणि सर्व पापांमधून मुक्त होतो असं भगवंत म्हणतात. याच्यानंतर भगवंतांनी ईश्वरापासून म्हणजे मूळ परमात्म्यापासून निर्माण होणाऱ्या ज्या मानसिक प्रेरणा आहेत, भाव आहेत, तर त्या भाव सूक्ष्म विभूती रूपानी सांगितल्या. आपल्याला विभूती याचा अर्थ दृश्य असं ठळक दिसणारं, जगतामध्ये दिसणारं परमेश्वराचं दर्शन असं जरी माहीत असलं तरी भगवंतांनी सुरुवातीला अत्यंत सूक्ष्म असे मानसिक भाव सांगितले आणि हे सर्व मानसिक भाव माझ्यामधून निर्माण झालेले आहेत असं सांगितलं. बुद्धी ही ज्ञानम असमोहा क्षमा सत्यम दम क्षमा सुखम दुःखम भवो भावो भयम च अभयमेव च अहिंसा समता तुष्टी तपः ज्ञानम यशो यशहा भवन्ति भावा भूतानाम मत्त एव पृथक विधाहा. जे भूतांच्या ठिकाणी हे सर्व भाव आहे ते माझ्यापासून निर्माण झालेले आहेत असं भगवंत म्हणतात. कोणते कोणते भाव? बुद्धी, इंटलेक्ट, तसंच अबुद्धी देखील. जशी बुद्धी परमात्म्यापासून प्रकाशित झालेली आहे तशी अबुद्धी देखील परमात्म्यापासूनच निर्माण झालेली आहे. कोणाकोणामध्ये सूक्ष्म बुद्धी, तीव्र बुद्धी अशी दिसून येते तर कोणामध्ये अत्यंत अबुद्धी दिसून पडते. या दोन्ही गोष्टी परमात्म्यापासून झालेल्या आहेत असं भगवंत सांगतात. जसं ज्ञान भगवंतापासून झालेलं आहे तसं त्याचा विरोधी भाव अज्ञान देखील भगवंतापासूनच झालेला आहे. जसा असमोह मोहरहितता तसा मोह देखील परमात्म्यापासून तत्वतः झालेला आहे. क्षमा आणि अक्षमा या दोन्ही गोष्टी परमात्म्यापासून झालेल्या आहेत. सत्य आणि असत्य, दम म्हणजे इंद्रिय नियमन आणि इंद्रिय स्वैर सोडण्याची वृत्ती मूळ भगवंतापासूनच निर्माण झालेली आहे. क्षमा म्हणजे मनाची, अंतःकरणाची अत्यंत परिशांत अशी स्थिती, तर मनाची सैरभैर अशी फिरणारी वृत्ती देखील मूळ परमात्म्यापासूनच निर्माण झालेली आहे. सुख दुःख भव अभव भाव आणि अभाव तसंच भय आणि अभय या दोन्ही वृत्ती परमात्म्यापासूनच निर्माण झालेल्या आहेत. अहिंसा समता तुष्टीही तपो दानम यशो अयशः यश देखील त्याच्यापासून आहे आणि अयश देखील परमात्म्यापासूनच निघालेलं आहे. त्याला वाटतं म्हणून तो एखाद्याला यश देतो आणि त्याला वाटतं म्हणून तो कोणाला यश देत नाही असं देखील घडू शकतं। हे सर्व भाव परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत। जसं अहिंसा समता तुष्टी तसं हिंसा विषमता अतुष्टी अतपस्विता अदानम हे भाव देखील परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत। अशा प्रकारे प्राणी मात्रांच्या ठिकाणी दिसणारे हे जे भाव आहेत हे भाव तत्वतः मी निर्माण केलेले आहेत असं भगवंत सांगतात। परमेश्वरांनी भाव जसे निर्माण केले तसे प्राणी मात्र निर्माण केले, मनुष्य मात्र निर्माण केले। मानसिक भावाप्रमाणेच नित्य अनादि अज अशा परमेश्वरापासून मनुष्यापर्यंतची प्रजा विभूती म्हणून निर्माण झाली। त्याच्यामध्ये सर्व ऋषीगण मी निर्माण केलेले आहेत आणि ऋषीगणांपासून निर्माण झालेल्या सर्व प्रजा या तत्वतः माझ्यापासून निर्माण झालेल्या आहेत। म्हणून आपल्या इथं प्रत्येक जण काही एक गोत्र सांगतो, ते गोत्र त्या ऋषींचं असतं, त्या ऋषींच्या पासून आम्ही निर्माण झालो असं सांगणारं असतं आणि ते ऋषी परमात्म्यापासून निर्माण झाले। तसंच आध्यात्मिक परंपरेमध्ये गुरु शिष्य अशी परंपरा देखील तत्वतः माझ्यापासून निर्माण झाली। मी सर्वांचा आदि गुरु आहे आणि सर्व ज्ञान हे माझ्यापासून गुरु शिष्य न्यायानी मनुष्य मात्रांपर्यंत झिरपत आलेलं आहे असं भगवंत सांगतात। अशा प्रकारे सर्व समाज सगळ्या आध्यात्मिक परंपरा आणि त्यांच्या ठिकाणी राहणाऱ्या मानसिक परंपरा म्हणजे भाव जे मगाशी आपण पाहिले बुद्धी ज्ञानम असंमोहा इत्यादी या सगळ्या परमात्म्याच्याच विभूती आहेत असं भगवंत सांगतात। भगवंत असं म्हणतात की अशा प्रकारची माझी योग किमया म्हणजे नित्य अज अशा ईश्वरापासून निर्माण होणाऱ्या सगळ्या मानसिक प्रेरणा आणि सर्व प्रजांच्या रूपानी विस्तारलेली अशी माझी विभूती म्हणजे माझं विलक्षण योग सामर्थ्य या सर्वामधील तत्व जो जाणतो तो भक्त माझ्या निष्कंप अशा योगाला प्राप्त होतो। एताम विभूतिम योगंच ममयो वेत्ती तत्वतः अशा प्रकारचा माझा विस्तार आणि माझा योग माझं सामर्थ्य जो तत्वतः जाणतो सहा अविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः माझ्या कंपनरहित निष्कंप अशा योगाला तो प्राप्त होतो। कारण हे जाणणं म्हणजे आपल्या ठिकाणी निष्कंपता निर्माण होणं, मन ज्याचं निष्कंप झालेलं आहे, ज्याचं अंतःकरण कंपनरहित झालेलं आहे, जो स्थिर शांत अशा परमात्म्याला प्राप्त झालेला आहे तोच एवढं सगळं जाणू शकतो असं भगवंत म्हणतात। भगवंताची अशा प्रकारे विस्तार पावण्याची शक्ती आणि सामर्थ्य म्हणजे योग जाणणारा जो उपासक आहे त्या उपासकाला फळ काय मिळतं हे याच्यानंतर भगवंत या अध्यायामध्ये सांगतात। भगवंत असं सांगतात की त्याला प्रथम असं लक्षात येतं की अहम सर्वस्य प्रभवो मी सर्वांचं उत्पत्तीस्थान आहे असं त्याच्या लक्षात येतं। माझ्यापासून हे सर्व निर्माण झालेलं आहे हे त्याला समजतं। मत्त एव प्रवर्तते आणि सर्व प्रकारच्या मानसिक भावनिक अशा प्रेरणा माझ्यापासून निर्माण झालेल्या आहेत हे तत्वतः तो जाणून घेतो। इति मत्वा भजन्ते माम अशा प्रकारे तो जाणतो आणि वर भजन देखील करतो। बुधा भाव समन्विता हा अशा ज्ञानानंतर मला जाणणारा असा देखील तो होतो ही त्याची एक फलनिष्पत्ती आहे। नाहीतर नुसता जर जाणणारा राहिला असता तर भजनाचा आनंद त्याला मिळताना। भगवंत असं म्हणतात की हे महात्मे अशा प्रकारे मला जाणून भजतात कसे, मत चित्ता मत गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच। नवव्या अध्यायामध्ये जे महात्मे कसे भजतात याचं वर्णन आलेलं आहे, ते वर्णन त्याच्यापेक्षाही उत्तम अशा पद्धतीने आणि एकाच श्लोकामध्ये या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं। त्या ठिकाणी महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता भजंती अनन्य मनसा ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। मी सर्व भूतमात्रांचं उत्पत्ती स्थान आहे, माझ्यापासून सर्व भूतमात्र निर्माण झालेली आहेत असं मला जाणून महात्मे भजतात असं त्या ठिकाणी म्हणाले। या ठिकाणी असं म्हणाले की अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विताः। सगळं एक सारखं आहे, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतः परस्परम असं या ठिकाणी म्हणाले। त्या ठिकाणी असं म्हणालेले होते की सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्य युक्ता उपासते। भगवंत असं म्हणतात की ते मच्चित्त होऊन जातात, त्यांच्या सगळ्या चित्ताला मी व्यापून राहतो, एवढंच नव्हे तर त्यांचं चित्त माझ्यामध्ये पुरेपूर भरलेलं असं राहतं। मद्गत प्राणाहा माझ्या ठिकाणीच त्यांचे सर्व प्राण लीन झालेले असतात, त्यांचे प्राण व्यवहार देखील मला अर्पण केलेले असतात। बोधयंत परस्परम आणि ते परस्परांना बोध देत राहतात। सततम कीर्तयंतो माम असं नवव्या अध्यायामध्ये भगवंत म्हणाले। या ठिकाणी ते म्हणाले की बोधयंत परस्परम, परस्परांना एकमेकांना ते बोध देत घेत असे राहतात। कथयंतश्च माम नित्यम आणि माझी कथा, माझं चरित्र, माझे गुण, माझं तत्व सर्वांना सतत सांगत राहत राहत तुष्यंतीच रमंतीच ते मोठे संतुष्ट होऊन राहतात आणि याच गोष्टीमध्ये ते रममाण झालेले असतात। ते नेहमी संतुष्ट आणि रममाण असे असतात, ही त्यांची फलनिष्पत्ती आहे। अशा प्रकारे परमात्म्याला जे जाणतात नेहमी युक्त म्हणजे समाधानानी भगवंतांशी जोडलेले राहून जे प्रीतीपूर्वक मला भजतात, अत्यंत प्रेमभरानी मला भजतात, ते मला येऊन पोचतात। भगवंत असं म्हणतात की तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम, अत्यंत प्रेमभरानी सतत युक्त राहून माझं जे भजन करतात, ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते, त्यांना समस्त बुद्धीनी प्राप्त होणारा असा बुद्धियोग, व्यापक परमात्म्याला जाणणारा असा बुद्धियोग मी देतो असं भगवंत म्हणतात। नवव्या अध्यायामध्ये जे आश्वासन आहे त्या आश्वासनाचीच पुनरुक्ती या ठिकाणी भगवंतांनी केली। भगवंत नवव्या अध्यायात म्हणाले अनन्याश्चिंतयंतो माम ये जनाहा परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम्। या ठिकाणी भगवंत म्हणाले तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम ददामि बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते। त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून असे जे प्रीतीपूर्वक मला भजतात त्यांना बुद्धियोग मी देतो, मी त्यांच्या आत्मभावामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये प्रवेश करतो असं भगवंत या ठिकाणी सांगतात। आणि अंतःकरणामध्ये प्रवेश करून तेजस्वी अशा जणू ज्ञान दीपानी त्यांच्या अंतरी असणारा अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करणारा असा मी होतो, असा एक दिलासा भगवंत या ठिकाणी देतात. तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञानजम तमहा नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. अत्यंत विलक्षण असा हा देखील अध्याय आहे. एवढं भगवंत बोलत असताना अर्जुन भगवंतांची स्तुती करायला लागतो. अर्जुनानी ही जी भगवंतांची स्तुती केलेली आहे, तर ती स्तुती अत्यंत रुजुतेनी, नम्र भावानी, सद्गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी म्हणून, त्यांना राजी राखण्यासाठी म्हणून कशा रीतीने शिष्यांनी बोलावं याचा एक वस्तुपाठ भगवान व्यासांनी अर्जुनाच्या या स्तुतीच्या निमित्ताने आपल्या पुढे ठेवलेला आहे. अर्जुन भगवंतांना असं म्हणतो की परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम, परमम भवान, तुम्हीच परब्रह्म आहात, तुम्हीच सर्वांचं प्राप्तव्य असं श्रेष्ठ गंतव्य स्थान आहात, तुम्ही परम पवित्र आहात. पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम. आपण दिव्य आणि शाश्वत असे पुरुष, आदिदेव, अजन्मा, सर्वव्यापी असे आहात. आहुस्त्वाम ऋषयः सर्वे देवर्षिर नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषिमे. तुम्हाला सगळे ऋषी, नारद, असित, देवल आणि व्यास ही तुम्ही असेच आहात असं म्हणतात. परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम, परमो भवान, असेच तुम्ही आहात असं सर्व वर्णन करतात. आणि त्याच्याही वर जाऊन तुम्ही स्वतः देखील आपल्या स्वतःविषयी याच प्रकारांनी सांगता आहात. सर्वम एतत् रुतन मन्ये यन्माम वदसि केशव. हे जे तुम्ही सर्व सांगता ते मी सत्य मानतो आहे. हे भगवन, तुमची व्यक्ती म्हणजे तुमचं मूळ देवांना देखील माहीत नाही. नहीं ते भगवन व्यक्तिम विदुहु देवा न मानवाहा. मग माणसं जाणणार नाहीत, मानव जाणणार नाहीत याच्यात तर कोणताच संशय नाही. स्वयं एव आत्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूत भावन भूतेश देव देव जगत्पते. हे सर्व भूतमात्र उत्पन्न करणाऱ्या अशा भूतेशा देव देवा जगत्पते तुम्हीच हे पुरुषोत्तमा, स्वतःच आपण आपल्याला जाणण्यासाठी केवळ समर्थ आहात. या स्तुतीचा उद्देश भगवंतांची जगतामध्ये विभूतींच्या अंगानी ओळख व्हावी आणि तसंच सतत त्याच्याशी एकरूपता साधण्याचा बुद्धियोग आपल्याला देखील मिळावा असा. आणि मग त्याच्या पाठोपाठ अर्जुनानी विभूती दाखवण्यासाठी म्हणून भगवंतांना, विभूती सांगण्यासाठी म्हणून भगवंतांना प्रार्थना केली. अर्जुन म्हणायला लागला, म्हणून ज्या तुमच्या दिव्य विभूती आहेत, ज्या विभूतींनी हे सर्व लोक व्यापून तुम्ही राहिलेले आहात, त्या आपणच मला कृपा करून सांगा. हे योगीन, सदा सर्व काळ तुमचं चिंतन करीत असताना मी तुम्हाला कशा प्रकाराने ओळखावं ते तुम्ही मला सांगा. हे भगवन, कोणत्या कोणत्या पदार्थांमध्ये मी तुमचं चिंतन करावं ते तुम्ही मला सांगा. कथम विद्यामहम योगिन्स त्वाम सदा परिचिंतयन. योगी, तुम्हाला कशा प्रकारे सतत स्मरण करत राहतात. केशु केशु च भावेशु चिंतोसी भगवन मया. कोणत्या कोणत्या पदार्थांमध्ये मी तुमचं चिंतन करावं ते तुम्ही मला सांगा. हे जनार्दना, आपली विभूती व योग मला पुन्हा एकदा विस्ताराने सांगा असं अर्जुन भगवंतांना म्हणतो. विस्तरेण आत्मनो योगम विभूतींच जनार्दन. आपल्या स्वतःचा योग म्हणजे विस्तार पावण्याचं सामर्थ्य आणि प्रत्यक्ष विस्तार विभूती या मला तुम्ही पुन्हा एकदा विस्ताराने सांगा असं अर्जुन म्हणतो. भूय कथय तृप्तीही शृण्वतो नास्ती मे मृतम. हे इतकं गोड आहे, अमृतासारखं आहे की हे ऐकत असताना माझी तृप्ती होत नाही. पुन्हा विस्ताराने सांगा असं जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा पूर्वीच्या संभाषणाचा संदर्भ आहे. पूर्वी सातव्या अध्यायामध्ये विभूती योगाची प्रस्तावना भगवंतांनी केलेली होती. रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्य यो हो प्रणवहा सर्व वेदेशु शब्दखे पौरुषम दृशु. एक तीन चार श्लोकांमध्ये सातव्या अध्यायामध्ये विभूती योग थोडक्यात भगवंतांनी सांगितलेला होता. त्यामुळे अर्जुन असं म्हणतो की मला ते सर्व पुन्हा ऐकायचं आहे. बीजम माम सर्व भूतानाम विद्धि पार्थ सनातनम. सातव्या अध्यायामध्ये सांगितलेलं होतं. ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्च ये मत्त एवेती तान विद्धी. हे सर्व माझ्यापासून निर्माण झालेलं आहे असं तुम्ही तेव्हा सांगितलेलं होतं. हे सर्व जगत मी दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे धारण केलेलं आहे असं त्या ठिकाणी तुम्ही म्हणालेले होतात. मत्त परतरम नान्यत किंचिदस्ती धनंजय मयी सर्व मिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. जसं सूत्रामध्ये मणी धरून ठेवावेत ओवले जावेत तसं हे सर्व जगत मी धरून ठेवलेलं आहे असं तुम्ही या जगताबद्दल विभूती म्हणून सांगितलेलं होतं ते आता विस्ताराने मला पुन्हा एकदा सांगा. भगवंतांच्या विभूती अर्जुन विचारतो कारण निरनिराळ्या विभूतींचे देवता म्हणून ध्यान करता यावं याकरता नसून परमेश्वराची भावना सर्व विभूतीमध्ये तो सर्व व्यापी आहे असं ओळखून ठेवण्यासाठी म्हणून. परमेश्वराच्या या निरनिराळ्या विभूती निरनिराळ्या देवता आहेत असं मानणं मात्र अल्पबुद्धीचं लक्षण आहे असं विनोबा आणि लोकमान्य एका ठिकाणी म्हणतात. कारण सातव्या अध्यायामध्ये अंतवत्तु फलम तेषाम तद्भवती अल्पमेधसाम देवान देव यजो यांती मद्भक्ता यांती मामपी असं भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून या विभूती वेगळे वेगळे स्वतंत्र देव आहेत अशा पद्धतीने अर्जुन विचारत नसून मूळ परमात्माच कशा रीतीने विस्तारलेला आहे हे अर्जुनाला जाणून घ्यायचं आहे. निरनिराळ्या विभूती या निरनिराळ्या देवता आहेत असे मानणारे मला न मिळता त्या त्या देवांना प्राप्त होतात. मात्र एकच परमेश्वर सर्व ठिकाणी आहे हे ओळखणारा मला येऊन मिळतो. या दोन दृष्टीत परमार्थत अत्यंत मोठं अंतर असल्यामुळं भगवंतांना सातव्या अध्यायात आणि पुढे नवव्या अध्यायामध्ये यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्जा यांती मद्या जिनोपी माम असं नवव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं तेच कायम राखून या विभूती सांगायच्या आहेत. या विभूती स्वतंत्र देवता स्वतंत्र सामर्थ्यशाली देवता म्हणून न मानता परमात्म्याचाच विस्तार म्हणून पहाव्यात अशा बोधानी भगवंत अर्जुनाला सांगताहेत. आणि मग या अध्यायाचा मुख्य विषय असलेल्या विभूती योगाच्या कथनाला भगवंत या ठिकाणी सुरुवात करतात. ते असं म्हणतात की बरं, आता ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत त्यापैकी हे कुरुश्रेष्ठा मुख्य मुख्य मी तुला सांगतो. मुख्य मुख्य मी तुला सांगतो असं भगवंत म्हणाले. प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ असं भगवंतांचे शब्द आहेत. याचं कारण सर्वत्र होणारं जगताचं दर्शन हा माझाच विभूती विस्तार आहे. फक्त त्यातल्या ठळक ठळक मी तुला सांगतो इतकंच. हंत ते कथयिष्यामी दिव्या ही आत्मविभूतया. तर बरं तू ऐक, मी तुला सांगतो माझ्या दिव्य अशा आत्मविभूती मी तुला सांगतो. प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ याच्यामधल्या ज्या ठळक आहेत त्या मी तुला सांगतो. नास्त्यंतो विस्तरस्य मे, याचं कारण माझ्या विस्ताराला अंत नाही. असं म्हणून भगवंतांनी पहिली विभूती सांगितली. भगवंत असं म्हणाले की अहम आत्मा गुडाकेश सर्व भूताशय स्थितः. सर्व भूताशयांच्या ठिकाणी स्थित असणारा आत्मा ही माझी पहिली विभूती आहे. फक्त मनुष्य मात्रच नव्हे तर सर्व चित्र विचित्र अशा बाह्य रूपातील जी भूत मात्र आहेत त्यांच्या अंतर्यामी असणारा जो आत्मा आहे ती माझी विभूती. विनोबा असं म्हणतात की सर्व भूत हृदय फक्त मनुष्यच नव्हे, सर्व भूत मात्रांच्या अंतर्यामी हृदयरूपी गुहेतील मोकळ्या जागेमध्ये चिदाकाशामध्ये राहणारा निरुपाधिक निष्कंप चैतन्य मात्र शुद्ध जाणीव स्वरूप, एकाच शब्दात जर सांगायचं झालं तर आत्मा, ही भगवंतांनी आपली पहिली विभूती म्हणून अर्जुनाला सांगितली. सर्व भूत हृदय हे अंतर की ज्या ठिकाणी तो पाहता येतो त्यात राहणारा चेतन स्वरूप असा आत्मा, म्हणजे त्या अंतराच्या आत असणारा अंतरतर. आणि हा अंतरतर निवास करून राहणारा असा जाणीवरूप आत्मा हाच परमात्मा आहे असं जाणणं म्हणजे सर्व भूत हृदयामध्ये वास करून राहणारा अंतरतम असा परमात्मा. स्वतःच्या चित्ताच्या शोधनानंतर हे आकाश साधकाला सापडतं. तोपर्यंत त्याला केवळ चित्त दिसत असतं. जर चित्त नाहीसं झालं तर आकाशाचा प्रत्यय येतो. या आकाशामध्ये पुढे साधकाला आत्म साक्षात्कार होत असतो. आणि नंतर व्यापक अशा परमात्म्याची आपल्या आत्म्याशी एकरूपता जेव्हा त्याला समजते तेव्हा त्याला व्यापक असा परमात्मबोध होतो. पुढे भगवंत असं म्हणतात की अहम आदिर, मीच परमात्माच सर्व भूतमात्रांचा आधी आहे, आदी आहे, मध्य आहे आणि अंतही आहे. मीच ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे. सर्व भूतमात्रांचा आदि म्हणजे ब्रह्मा, मध्य म्हणजे विष्णू आणि अंत म्हणजे महेश शिव मी आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे कार्याच्या आविष्कारावरून लक्षात येतात. असं असल्यामुळे त्यांना वेगळं देव म्हणून गणलं गेलं. समर्थ ज्याला थोरला देव असं म्हणतात तो परमात्मा मात्र एकच आहे. वस्तुतः एका परमात्म्याच्या अचिंत्य अशा शक्तीची ती भिन्न भिन्न भासणारी तीन वेगळी वेगळी रूप आहेत. आणि मग त्याच्यानंतर भगवंतांनी अनेकविध विभूती सांगायला सुरुवात केली. भगवंतांनी ज्या निरनिराळ्या विभूती सांगितल्या त्यांची वर्गवारी अत्यंत तेजस्वी, बलवान, वीर्ययुक्त, दुसऱ्याकरता शौर्य गाजवणारे, परोपकारी, सार्वभौम, तेजस्वी, क्षत्रिय अशा पद्धतीने भगवंतांनी आपल्या ज्या विभूती सांगितल्या त्याच्यामध्ये ठळक विभूती राम, शस्त्रभृतामहम, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम, मी आहे असं भगवंत म्हणाले. दाशरथी वृत्तीनी साधू हातात मात्र ज्याच्या शस्त्र आहे असा साधू वृत्तीचं आणि निर्भयतेचं मूर्तिमंत प्रतीक रामाच्या बाबत असं म्हटलं जातं की द्विशरम नाभिसंधते, दुसऱ्यांदा बाण त्यांनी कधी सोडला नाही असा. खूप शस्त्रधारी रामचंद्रांच्या नंतर आणि रामचंद्रांच्या आधी देखील होऊन गेले. सज्जनांच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी देखील लढणारे, शौर्य गाजवणारे अनेक वीर होऊन गेले. स्वतः गोपाळ कृष्ण देखील अतुलनीय योद्धे होते. अर्जुन फार मोठा योद्धा होता. भीष्म होते, परशुराम होते, पण भगवंतांनी शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये विवेकानी ज्यांनी कायम शस्त्र चालवलं त्या रामचंद्रांचा उल्लेख केलेला आहे. आणि स्वतःचा उल्लेख वृष्णी नाम वासुदेवोस्मी असा केलेला आहे. वृष्णी कुलोत्पन्न, श्रीकृष्ण वृष्णींमध्ये म्हणजे वर्षाव करणाऱ्यांमध्ये अर्थात ज्ञानाचा वर्षाव करणाऱ्यांमध्ये जगद्गुरु कृष्ण ही विभूती भगवंतांनी सांगितली. तो भगवद्गीतेचा प्रवक्ता होता. त्याला त्याच्या जीवन काळामध्ये व्यास भीष्मांपासून अनेक ऋषी श्रीकृष्ण भगवान म्हणून ओळखत होते. सर्वांतर्यामी सर्व निवासी म्हणून जो जाण असा भगवान कृष्ण ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. पांडवानां धनंजया रुजु अंतकरणाचा वीर कृष्ण सखा कृष्ण शरण आदर्श मुमुक्षु शिष्य अतुलनीय योद्धा असा धनंजय अर्जुन ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. मग नराणांच नराधिपम सर्व प्रजेमध्ये राजा ही माझी विभूती आहे. सर्वाणामस्मी वासुकी अनंतश्चास्मी नागानाम या देखील ज्या त्या कुळातल्या श्रेष्ठ विभूती होत्या त्या भगवंतांनी मी आहे म्हणून सांगितलेलं आहे. तसंच दैत्य कुळामध्ये प्रल्हाद ही माझी विभूती आहे असं भगवंत म्हणाले. प्रल्हादश्चास्मी दैत्यानाम, जो परमभक्त भक्ती करता म्हणून प्रसिद्ध असलेली निर्भयतेची मूर्ती सर्वांना मिळून साधना करणारा म्हणून सामुदायिक साधनेचा प्रवर्तक असा प्रल्हाद ही भगवंतांनी आपली स्वतःची विभूती म्हणून सांगितली. पुढच्या वेळेला उरलेल्या ज्या विभूती आहेत त्या विभूतींबद्दल आपण पाहूया. अत्यंत गोड, अत्यंत भाव निर्माण करणाऱ्या अशा या सगळ्या विभूती, त्यांचं नुसतं स्मरण जरी झालं तरी देखील चित्ताला एक प्रकारे पवित्रता प्राप्त होते असं मोठं हे भगवद्गीतेतलं असणारं गोड असं दालन आहे, अत्यंत पवित्र असं दालन आहे की ज्याच्यामध्ये आपण आत प्रवेश केलेला आहे. पुढच्या वेळेला आपण उरलेल्या विभूती पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञान. ज्ञान देव भगवान. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः माम्. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज. हा फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा रविवार आहे. आता एक महिना आर्थिक वर्षाला शिल्लक राहिला. एप्रिल ते मार्च असं आपलं आर्थिक वर्ष असतं त्याला.